नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी परिक्षा पे चर्चा 2026 दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांकडे संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांची जपानी समपदस्थ सनाई तकाईची हांच्या वेंचणुकेंतल्या जैताबद्दल अभिनंदन केलां. सर्विसेसान केरळाक 1-0 अशें हारावन 79व्या राष्ट्र फुटबॉल अजिंक्यपद संतोष ट्रॉफीचें विजेतेपद पटकायलां. आशियाई इंडोर एथलेटिक्स चॅम्पियनशिपांत भारतान 5 पदकां जिखल्यान आयसीसी दादल्याच्या संवसारीक क्रिकेट वस्तादपण सर्तीत स्कॉटलंड पंगड इटली आड खेळटलो. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी कडेन चर्चा करतले. दोन्ही फुडारी परस्पर हिताच्या द्विपक्षीय प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांचे चर्चा करतले. राष्ट्राध्यक्ष हर्मिनी आज सांजे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतले. 5 दिसांच्या भारत दौऱ्यावर आशिले हर्मिनी चेन्नई आणि मुंबईत फलदायी चर्चा केल्या उपरांत काल नवी दिल्लीत पावल्या. थंय तांणी प्रशासन, उद्देग, दर्यादेग वेवस्थापन आणि भलायकी क्षेत्रासयत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मुखेल भागधारकांकडेन संवाद साधलो अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयान दिल्या. केंद्रीय मंत्री अनुप्रिया पटेल हांणी विमानतळाचेर तांचे स्वागत केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी परिक्षा पे चर्चा 2026 दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांकडेन संवाद साधतले. ही कार्यावळ सकाळी 10 वरांचेर वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मांचेर प्रसारित जातली. बोर्ड परिक्षा लागी येत आशिल्ल्यान परिक्षेचो ताण, तयारीचे धोरण, वेळ वेवस्थापन आनी विद्यार्थ्यांक आत्मविश्वासान परिक्षा दिवपाक मदत करपाचेर संवाद साधतले. प्रधानमंत्र्यांनी एका सोशल मिडिया पोस्टात म्हळां की ह्या भागात तामिळनाडूतल्या कोईम्बतूर, छत्तीसगडातले रायपूर, गुजरातातल्या देवमोगरा आणि आसामातल्या गुवाहाटी हांचे परिक्षा योद्धे सहभागी जातले. परिक्षा पे चर्चेच्या 9व्या आवृत्तीचा दुसरा भाग प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या युट्यूब चॅनल, दूरदर्शन आणि शिक्षण मंत्रालयाच्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्माचेर प्रसारित जातलो. ही कार्यावळ वेव्स ओटीटी, अमेझॉन प्राईम व्हिडिओ, जिओ, Z5, सुनी लाईव्ह आणि स्पॉटफायचेरूय थेट प्रसारित जातलो. राष्ट्रीय सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी यासारख्या प्रश्नांचेर सहकार्याक मार्गदर्शन करपा खातीर आणि आपापल्या प्राधान्यांचेर व्यवहारिक सहकार्याक सक्षम करपा खातीर भारत आणि कॅनडा हांणी संयुक्त कृती आराखडो तयार करपाचे मान्य केला. शेनवारा ऑटोवात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि त्यांचे कॅनेडियन समपदस्थ नॅथली ड्रॉयन हांच्या मदीं जाल्ल्या बसकेत हो निर्णय घेतला. आपापल्या देशांच्या आणि नागरिकांच्या सुरक्षे खातीर आधार दिवपाच्या हेतान केल्ल्या उपक्रमातल्या प्रगतीची दोन्ही वटांनी दखल घेतल्या अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगलां. दरेका देशांत सुरक्षा आणि कायद्याची अंमलबजावणी संपर्क अधिकारी नेमपाक एकमत जालां आनी आपापल्या संबंदीत संस्थांवरवीं कामाचे संबंद आनीक घटमूट जातले अशें मंत्रालयान मुखार सांगलां. जपानाची प्रधानमंत्री सनाई तकाईची हांच्या सत्ताधारी आघाडीन काल जाल्ल्या मुदतपूर्व संसदीय वेंचणुकेंत इतिहासीक विजय नोंद केलो, जाका लागून वचन दिल्ल्या कर कपाती आनी अधिक मजबूत संरक्षण प्रणालीचो मार्ग मेकळो जाला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांची जपानी समपदस्थ सनाई तकाईची हांच्या वेंचणुकेंतल्या जैताबद्दल अभिनंदन केलां. सोशल मिडिया पोस्टात तांणी म्हळां की दोनूय देशांमधल्या विशेष धोरणात्मक आनी जागतीक भागीदारीत जागतिक शांतता, स्थिरता आनी समृद्धी वाढोवपाक म्हत्वाची भूमिका आसा. तकाईची हांचे सक्षम नेतृत्व भारत जपान इश्टागतीक अधिक उंचायेर व्हरतले असो विश्वास मोदी हांणी व्यक्त केलो. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज जगदलपुरातल्या बस्तर पांडू महोत्सवाच्या समारोपाक मुखेल सोयरे म्हूण उपस्थित रावतले आनी छत्तीसगडाच्या 3 दिसांच्या दौऱ्याचो समारोप करतले. शुक्रारा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्तुकी उक्तावण जाल्या ह्या महोत्सवात ह्या प्रदेशाच्या समृद्ध आदिवासी दायजाचो उत्सव मनयतात. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी पश्चिम बंगालात सिवरी रोड ओव्हरब्रिज, कुमारपूर रोड ओव्हरब्रिजाचे व्हर्च्युअल उक्तावण केले आनी नवीन आसनसोल बोकारो रेल्वे सेवेक 5वो वावटो दाखयलो. ह्यावेळी उलयतना वैष्णव हांणी म्हळें की हे प्रकल्प राज्यातली रेल्वे मुळावी सुविधा मजबूत करपाक, सुरक्षितता वाढोवपाक आनी प्रादेशीक संपर्क सुधारपाक एक म्हत्वपूर्ण पावल आसा. ह्या वर्सा पश्चिम बंगालात रेल्वे खातीर 14,205 कोटी रुपयांचे वाटप केले, जे 2009 ते 2014 मजगती सरासरी वाटपा परस 3 पट चड आसा अशें मंत्र्यांनी अधोरेखित केले. पश्चिम बंगालात सुमार 92,000 कोटी रुपयांचे रेल्वे प्रकल्प सुरू आसात, जे ह्या राज्यातल्या मुळाव्या सुविधां मदीं परिवर्तन घडोवन हाडटले अशें सांगून वैष्णव हांणी भर दिलो की राज्यातल्या लोकां खातीर रेल्वे संपर्क वाढोवपाक 1 डझना परस चड नवीन गाडयो सुरू केल्यात. केंद्रीय जल आयोग CWC आज नवी दिल्लीत हुंवार अंदाज सेवा आनी हुंवार वेवस्थापनाची तयारी आनी मुल्यांकना खातीर मार्गदर्शक तत्वां सविस्तर प्रकल्प अहवाल हाचेर एका दिसाची भागधारक कार्यशाळा आयोजित करता. जलशक्ती मंत्रालयान म्हायती दिल्या की ही कार्यशाळा सगळ्या भागधारकां वांगडा CWC च्या विद्यमान सेवा आनी नवीन उपक्रमांची देवाणघेवाण करपाचेर आनी केंद्र राज्य समन्वय मजबूत करपाक तांच्या अभिप्रायाचेर लक्ष केंद्रीत करतली. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी.
वो कैसे?
अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत.
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा.
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर.
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर.
आकाशवाणी पणजी, आता मुखावेलो खबरो. लडाख आणि केरळातले अष्टलक्ष्मी दर्शन युवा शिष्टमंडळ नागालँडाक भेट दितले. लडाख आणि केरळातले 44 विद्यार्थ्यांचे एक शिष्टमंडळ त्यांच्या प्रभारी शिक्षकासहित सध्या अष्टलक्ष्मी दर्शन युवा विनिमय कार्यक्रमांतर्गत नागालँडाक भेट दितले. नागालँड विद्यापीठ मेडझिफेमा कॅम्पसा वतीन 14 फेब्रुवारी मेरेन भेट दिवपी पंगडाचे आयोजन केलां. व कार्यक्रम ईशान्य प्रदेश विकास मंत्रालय म्हणजे एम डोनर ईशान्य परिषद एनईसी शिलाँगच्या सहकार्याचा एक उपक्रम असा. भारताच्या विविध प्रदेशांमधील राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक समज आणि परस्पर आदर वाढवप, एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेक चालना दिवप हे ताचे उद्दिष्ट असा. कार्यक्रमाचा एक भाग म्हणून भेट दिवपी शिष्टमंडळांनी ज्येष्ठ नागालँड राजकारणी, महाराष्ट्र, गुजरात, गोवा आणि ओडिशाचे माजी राज्यपाल आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते डॉ एस सी जमीर हांचे कडेन संवाद साधलो. केंद्रीय कृषी आणि शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान आणि कृषी शास्त्रज्ञांक लहान शेतकऱ्यांखातीर एकात्मिक शेती मॉडेल विकसित करपाचे आवाहन केले. बेंगळुरूकडच्या भारतीय बागायती संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांकडून संवाद साधताना चौहान हांणी म्हळें की कुक्कुटपालन, मत्स्यपालन, पशुपालन, फलोत्पादन आणि हेर कृषी आधारित शेती एकत्रित करपी अशा मॉडेलाक लागून लहान शेतकऱ्यांक बरे उत्पन्न मेळपाक शकतले. प्रयोगशाळांमध्ये विकसित केल्ल्यो जाती आणि संकरित जाती शेतकऱ्यांमेरेन पावपाक लागपी कालावधी 4 ते 5 वर्सांवेल्यान फक्त 2 वर्सां कमी करपाकूय ताणी सांगले. सध्या परदेशातल्यान आयात करपी अशा जातींच्या उत्पादनात आत्मनिर्भरता साध्य करपाचेरूय कृषी मंत्र्यांनी भर दिलो. अशो जाती हाडपाक जाय जांचे शेल्फ लायफ चड असा. शेतकऱ्यांक फळां आणि भाज्यांच्या प्रक्रियेचे आणि त्यांची निर्यात करपाच्या क्षमतांचे प्रशिक्षण दिवपाक जाय असे मुखार ताणी म्हळें. काल आसामातल्या धाऊ आखाना स्टेडियमाचे जाल्ल्या अंतिम खेळात सर्व्हिसेसान केरळाक 1-0 अशें हारावन 19व्या राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद संतोष ट्रॉफीचे विजेतेपद पटकायले. हे जैतान सर्व्हिसेसान त्यांचे 8वे संतोष ट्रॉफीचे विजेतेपद मेळयला. 109व्या मिनटाक अतिरिक्त वेळेत निर्णायक गोल झाला जेव्हा शुभम राणाच्या बऱ्या क्रॉसावेल्यान स्ट्रायकर अभिषेक पवारान शानदार गोल केलो. केरळान निमण्या टप्प्यात सतत दबाव निर्माण केलो पण कर्णधार आणि गोलकीपर गगनदीप सिंगान बचावाचे उत्कृष्ट नियोजन करून आघाडी राखली. चीनातल्या टियानजीन हांगा झाल्ल्या आशियाई इंडोर एथलेटिक्स चॅम्पियनशिपात भारतान 5 पदकां जिंकल्यां आणि 19 पदक क्रमवारीत 6वे स्थान मेळयलां. तेजस्वीन शंकरान दादल्यांच्या हॅप्लेथॉन स्पर्धेत विजय मिळून भारता खातीर उत्कृष्ट कामगिरी केली आणि चॅम्पियनशिपात देशा खातीर भांगरा पदक जिंकले. ह्या स्पर्धेत शंकरान 5,993 गुणांक एक नवीन राष्ट्रीय इंडोर विक्रम प्रस्थापित केला. 2021 अमेरिकेत प्रस्थापित केल्या त्याच्या फाटल्या 5,650 गुणांचा विक्रम ताणें फाटी घालो. भारतान निमण्या दिसा आणि 3 पदकां जोडली. पुजान उंच उडीत रुपया तर तजिंदर पाल सिंग तूर हाणें गोळा फेकात रुपया आणि एन सी सोजनान लांब उडीत काशा पदक जिंकले. यजमान देश चीनान चॅम्पियनशिपात वर्चस्व गाजयले. 10 भांगरां, 11 रुपया आणि 13 काश्या पदकांसयत वट्ट 34 पदकांनी क्रमवारीत चीनान अव्वल स्थान पटकायलां. आयसीसी दादल्याच्या संवसारीक क्रिकेट वस्तादपण सर्तीत काल राती कोलंबोत जाल्ल्या खेळात यजमान श्रीलंकेन आयर्लंडाक 20 धावण्यांनी हारयले. ते आदी मुंबईत जाल्ल्या खेळात इंग्लंडान नेपाळाक 4 धावण्यांनी हारयले. चेन्नईत जाल्ल्या आनी एका खेळात न्यूझीलंड पंगडान अफगाणिस्तान पंगडाक 5 गड्यांनी हारयले. आयज कोलकातात स्कॉटलंड पंगड इटली आड खेळटलो. हो खेळ सकाळी 11 वरांचेर जातलो. कोलंबोत दनपारा 3 झिम्बाब्वे ओमान पंगडाआड खेळटलो जाल्यार अहमदाबादात सांजे 7 दक्षिण आफ्रिका कॅनडा पंगडाआड खेळटले. दर्यादेग आंध्र प्रदेश, तमिळनाडू, पुडुचेरी, कराईकल आणि उत्तराखंडाच्या काही वाठारांनी आज दाट धुके पडटले असा अदमास भारतीय हवामान खात्यान उक्तायला. आज उत्तर प्रदेशातही अशीच हवामानाची परिस्थिती उरपाची शक्यता असा. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाणे फुडल्या 2 दिवसात वायव्य भारतात उण्यात उणे तापमान ल्हवल्हव सुमार 2 अंश सेल्सियस वाढपाची शक्यता असा. दिशाच्या हेर वाठारा परस उण्यात उण्या तापमानात व्हडलोसो बदल जावचो ना असे आयएमडीन सांगला. आणि आता खबरो सोपोवच्या पहिली परतून एक फटका मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत सेशल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी कडेन चर्चा करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी परीक्षा पे चर्चा 2026च्या दुसऱ्या भागात देशभरातल्या विद्यार्थ्यांकडे संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी त्यांची जपानी समपदस्थ सनाई तकायची हांची वेंचणुकेतल्या जैताबद्दल अभिनंदन केलां. सर्विसेसान केरळाक 1-0 हारान 19व्या राष्ट्र फुटबॉल अजिंक्यपद संतोष ट्रॉफीचे विजेतेपद पटकायला. आशियाई इंडोर एथलेटिक्स चॅम्पियनशिपात भारतान 5 पदकां जिखल्यान. आयसीसी दादल्याच्या संवसारीक क्रिकेट वस्तादपण सर्तीत स्कॉटलंड पंगड इटली आड खेळटलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.